मत्तय अध्याय 14. त्या दिवसात मांडलिक हेरोदाने येशूची कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकास म्हटले,
हा बाप्तिस्मा करणारा यौहान आहे, हा मेलेल्यातून उठला आहे, म्हणून याच्या ठाई हे पराक्रम चालू आहेत.
कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानाला धरून बांधून बंदीशाळेत घातले होते. योहानाने त्याला म्हटले होते
की तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही,
आणि तो त्याला जीवे मारावयास पाहत असता लोकास भ्याला, कारण ते त्याला संदेष्ट मानित असत. नंतर हेरोदाचा जन्मोत्सव आला असता हेरोदियाच्या कन्येने सभेत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन. मग आईने तिला शिकवून पुढे केल्यावरून ती म्हणाली,
बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर तबकान तेथे मला आणून द्या.
तेव्हा राजाला वाईट वाटले, तरी आपल्या शपथामुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते द्यावयास आज्ञा केली आणि माणूस पाठवून बंदीशाळेत योहानाचा शिरच्छेद करविला. मग त्याचे शिर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले. नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळविले. येशू हे ऐकून तेथून निघून तारवातून रानात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागाहून पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणे करण्यास त्याने बरे केले. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले,
ही जागा रान आहे व वेळ होऊन गेली आहे, लोकसमुदायाने गावात जाऊन आपणाकरिता खाव्यास विकत घ्यावे म्हणून त्यास निरोप द्या.
येशू त्यास म्हणाला,
त्यास जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यास खावयास द्या.
ते त्याला म्हणाले,
आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत.
तो म्हणाला,
ते इकडे मज्जवळ आणा.
मग त्याने लोकसमुदायास गवतावर बसावयाला आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. पुढे भाकरी मोडून शिष्यास दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायास दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले निराळीच होती. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने शिष्यास लागलेच लावून दिले. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे तारू लाटांनी हैराण झालेले असे समुद्राच्या मध्यभागी होते. तेव्हा रात्रीच्या 4th प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यास पर्या. शिष्य त्याला समुद्रावरून चालता पाहून घाबरे होऊन म्हणाले,
भूत आहे,
आणि ते भिवून ओरडले.
परंतु येशू त्यास लागलाच म्हणाला,
धीर धरा, मी आहे, भिवू नका.
तेव्हा पेत्राने उत्तर दिले,
प्रभूजी, आपण आहात तर पाण्यावरून आपल्याकडे यावयास मला सांगा.
त्याने म्हटले,
ये.
तेव्हा पेत्र येशूकडे जावयास तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून बोलला,
प्रभूजी, मला वाचवा.
येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले,
अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास?
मग ते तारवावर चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले,
आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.
नंतर ते पहिले तरी जाऊन गणेशरेतास पोहोचले आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाईतास त्याचकडे आणले. आणि आपण केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हाला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.